सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं हूं अभिनीत आपके साथ। वेलकम करता हूं आप सभी का सुपर हिट गानों की बात। अच्छा मैं क्या कह रहा हूं, जरा कान देकर सुनिएगा। सभी जगह पर फिलहाल ना क्रिकेट का फीवर छाया हुआ है और रेड एफएम पर चल रहा है कान क्रिकेट। कान लगाकर सुना मैंने क्या कहा, कान क्रिकेट चल रहा है। सो रेड एफएम इंडिया ऐप डाउनलोड करके आप इस कान क्रिकेट में धमाकेदार प्राइजेस जीत सकते हैं। जी हाँ, तुम्हारे ये धमाकेदार प्राइजेस जिंकायचे असतील ना तुम्ही काय करायचे, रेड एफएम इंडिया ऐप आत्ताच्या आत्ता डाउनलोड करायचे, त्याच्यामध्ये कॉन्टेस्ट खेळायचे, मग तुम्हाला हे धमाकेदार प्राइजेस इथे मिळू शकतात। सो आत्ताच्या आत्ता प्ले स्टोर वरन रेड एफएम इंडिया ऐप डाउनलोड करायला विसरू नका। मूविंग ऑन, सो यहाँ पे बातें हो रही है यू नो रिलेशनशिप के बारे में। काय ना म्हणजे बऱ्याचशा रिलेशनशिप मध्ये कुणासही असू दे, बहीण भावाचं असो, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड नवरा बायकोचं, सो बऱ्याच वेळा असं होतं की ज्या व्यक्तीशी आपण सगळ्यात जास्ती वाद घालतो, ज्या व्यक्तीशी आपण सगळ्यात जास्ती भांडतो, नेमकं त्याच व्यक्तीवर आपलं खूप प्रेम असतं। आणि प्रेम असतं म्हणून तर ह्या हक्काच्या व्यक्तीशी आपण भांडतो नाही का। तो आता सायकोलॉजिस्ट पण असं म्हटलंय की यु नो जोडप्यांमध्ये जी भांडणं होतात ना, तर त्याच्यामध्ये जी जोडपी सगळ्यात जास्ती भांडण करतात त्या जोडप्यांमध्ये सगळ्यात जास्त प्रेम असतं म्हणे। काय वाटतं तुम्हाला, जिथे भांडणं जास्ती असतात तिथे सगळ्यात जास्त प्रेम असतं का? तुम्ही मला कॉल करायचा, नंबर आहे माझा 9607007935। नंबर मी रिपीट कर रहा हूँ, 9607007935 इस नंबर पर आपने मुझे कॉल करना है। सनम तेरी कसम, झगड़े करने चाहिए, झगड़े करने से प्यार बढ़ता है, ऐसे ही कह रहे हैं साइकोलॉजिस्ट। ये गाना बस कुछ देर में आपकी ओनली ऑन 93.5 रेड एफएम। मैं हूँ अभिनीत आपके साथ, बजाते रहो।